आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण. देशातली सर्वात लांब पल्ल्याची नागपूर पुणे वंदे भारत गाडी सुरू. राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन. नाशिकमध्ये इगतपुरी इथं बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश. 5 जणांना अटक. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवची कांस्य पदकाची कमाई. आणि हा संपूर्ण आठवडा पावसाचा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कर्नाटक दौऱ्यात पुणे ते अजनी वंदे भारत रेल्वेगाडीचं दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण केलं. बंगळुरूच्या KSR रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्र्यांनी पुणे ते अजनी, बंगळूर ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या 3 नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर रेल्वे स्थानकावरून या समारंभात सहभागी झाले होते. अजनी पुणे ही महाराष्ट्रातली 12वी वंदे भारत गाडी असून 881 किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत गाडी आहे. ती ताशी 73 किलोमीटर वेगानं धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान 10 थांबे घेईल. या रेल्वेला शेगाव इथंही थांबा दिला आहे असं मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नम्म मेट्रो सेवेच्या 3रा टप्प्याचं उद्घाटनही आज झालं. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत गाडी सुरू झाल्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या प्रवासाला आधी 16 ते 17 तास लागत होते ते अंतर आता केवळ 12 तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं. आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे 10 कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम तसंच नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड दृष्टी समाज माध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी ते बोलत होते. देशातली सर्वात उत्तम सायबर गुन्हेगारी विरोधी यंत्रणा महाराष्ट्राकडे आहे याचा उल्लेख त्यांनी केला. तसंच गरुड दृष्टी प्रकल्पाद्वारे समाज माध्यमावरच्या द्वेषपूर्ण गुन्हेगारी पोस्टवर कारवाई करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. नागरिकांनी फसवणूक झाल्यावर तातडीनं 1930 किंवा 1945 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली तर वेळीच योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता येईल असं ते म्हणाले. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाकडे सादर केलेल्या सुमारे 24,000 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यांपैकी 5,140 कोटी रुपयांच्या विविध कामांना कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. तसंच महापालिकेच्या 7,500 कोटी रुपये खर्चात कपात करून 3,200 कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याची अटही घातली आहे. कारागृहातल्या बांधवांचं सामाजिक आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा आणि पुनर्वसन होण्याच्या दृष्टीनं कोलकाता इथल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेअंतर्गत राज्यातल्या 60 कारागृह ग्रंथालयांसाठी बुक केस आणि बुक रॅक दिली जाणार आहेत. राज्यातली वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी इतर ग्रंथालयांनाही अशा सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी मानलं जाणारं उजनी धरण 100% क्षमतेनं भरलं आहे. यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच चांगला पाऊस झाल्यानं धरणात पाणीसाठा जलद गतीनं वाढला आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत आज पनवेल महानगरपालिकेतर्फे तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. 300 पेक्षा जास्त सायकलस्वारांनी या फेरीत भाग घेतला. या अभियानाअंतर्गत नांदेड महापालिकाही 2 ऑगस्टपासून अनेक उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आज हडको इथून तिरंगा बाईक फेरी काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआयनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या 5 जणांना अटक केली आहे. काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि डिजिटल सामग्री ताब्यात घेतली आहे. याशिवाय या ठिकाणी सुमारे 1,20,00,000 रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटीपर्यंत किंमत असलेल्या 7 गाड्या जप्त केल्या. घटनास्थळी जवळपास 5 लाखापर्यंतची क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आणि 2,000 कॅनेडियन डॉलर्सचे गिफ्ट वाउचर्स आढळले. चीनमध्ये चेंगदू इथं सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवनं कांस्यपदक पटकावलं आहे. 10व्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेक वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा पराभव केला. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताच्या परिणीत कौर आणि मधुरा धामणगावकर यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. दर 4 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडू तिरंदाजी, बिलियर्ड्स, रोलर स्केटिंग, वुशू आणि रॅकेटबॉल या 5 खेळांमध्ये सहभागी होत आहेत. आशियाई सर्फिंग स्पर्धेत रमेश बुधियाल हा या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या खुल्या श्रेणीत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यानं आज या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. ठाणे महानगरपालिकेच्या 31व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात पुण्याच्या आर्मी क्रीडा संस्थेचे धर्मेंद्र तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड विजेते ठरले. कोरोना काळानंतर 5 वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा यंदा उत्साहात पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी ठाणे वर्षा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ठाणे पालिका मुख्यालयाच्या चौकातून 12 गटातल्या स्पर्धांना आरंभ झाला. भारताला विश्वगुरु व्हायचं असेल तर अर्थव्यवस्था बळकट करून निर्यातीतून आर्थिक सामर्थ्य वाढवावं लागेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. ते आज नागपूर इथल्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. संशोधन संस्थांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पनांवर काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नागपूरमधल्या कोराडी इथं श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानाच्या प्रवेशद्वाराचं बांधकामाधीन स्लॅब कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करायचे आदेश महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. शनिवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर आशियाई सिंहाच्या संख्येत 32% वाढ झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या लायन ॲट 47 अभियानातून हे शक्य झालं. आशियाई सिंहाचं भारतात आणि त्यातही गुजरातचं गीर अभयारण्य एकमात्र अधिवास आहे. पुढचा आठवडाभर राज्यातल्या 4ही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांचं लोकार्पण. देशातली सर्वात लांब पल्ल्याची नागपूर पुणे वंदे भारत गाडी सुरू. राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन. नाशिकमध्ये इगतपुरी इथं बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश, 5 जणांना अटक. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवची कांस्य पदकाची कमाई आणि हा संपूर्ण आठवडा पावसाचा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.